ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस शेती रिपीट. ऊस शेती सोडून निलगिरीकडे वळतोय शेतकरी. भारतात ऊस हे सगळ्यात चांगले नगदी पीक असल्याचे मानले जाते, पण गेल्या काही वर्षात झालेले साखरेचे अतिरिक्त उत्पादन, ऊसाच्या दरावरून निर्माण झालेली परिस्थिती आणि दुष्काळी परिस्थिती या सगळ्याचा परिणाम ऊस शेतीवर होताना दिसत आहे. गुजरातमध्ये तर ऊस उत्पादक शेतकरी ऊस सोडून निलगिरीच्या शेतीकडे वळताना दिसत आहेत. निलगिरीचे लाकूड हे कागद उत्पादनासाठी वापरले जाते. दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदाचे कारखाने आहेत, त्यामुळे कागदासाठी लाकूड आणि पानांपासून निलगिरीचे तेल असा दुहेरी व्यापार सध्या होताना दिसत आहे. गुजरातमधील वन खात्याने 2013 हा हायटेक निलगिरीचा शेतीचा कार्यक्रम राबवला होता. या संदर्भात गुजरातच्या वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी JH राठोड म्हणाले, आम्ही ओलपाड तालुक्यातील अतोदरा गावात हायटेक निलगिरी नर्सरी उभी केली आहे. सरकारच्या योजनेअंतर्गत 2013 आम्ही जवळपास 25 लाख निलगिरीचे रोपे वाटली आहेत. आम्ही निलगिरीची नवी जात विकसित केली आहे आणि ती वितरित केली आहे. निलगिरीच्या शेतीसाठी सरकारकडून प्रतिरोप 8 रुपये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी प्रतिरोप 4 रुपये अनुदान दिले जाते. सूरत जिल्ह्याचा विचार केला तर 2013 तुरळक असणारी निलगिरी शेती आता 1000 हेक्टरवर पसरली आहे. निलगिरी प्रति हेक्टर चांगले पैसे मिळवून देत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर याकडे आकर्षित होत असल्याचे राठोड यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वनखात्याकडून वर्षाला मेंटेनन्ससाठी 12,000 रुपये दिले जातात. निलगिरीच्या शेतीतून शेतकऱ्याला 30 महिन्यात प्रति हेक्टर 5 लाख रुपये मिळतात. एका लावणीतून निलगिरीची 3 वेळा तोडणी होऊ शकते आणि सर्व खर्च जाऊन शेतकरी 17 लाख रुपये कमवू शकतात. याबाबत गुजरात खेडूत समाजाचे अध्यक्ष जयेश पटेल म्हणाले, जिल्ह्यातील अनेक शेतकरी ऊस शेती सोडून निलगिरीकडे वळत आहेत. त्यांना वर्षाला चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी निलगिरीचा पर्याय स्वीकारला आहे. या संदर्भात शेतकरी राजेश पटेल म्हणाला, निलगिरीलाही ऊसासारखेच जास्त पाणी लागते. 6 महिन्यातून एकदा खत द्यावं लागतं. त्याची पानेच त्याच्यासाठी कंपोस्ट खत तयार करतात. माझ्या 10 हेक्टर शेतीतील निम्मी शेती निलगिरीच्या लागवडीखाली तर निम्मी ऊस लागवडीखाली आहे. पुढच्या काही वर्षात आम्ही सगळी शेती निलगिरीची करणार आहोत.